नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ आज केला जातो. उत्तराखंड मधल्या चारधामपैकी गंगोत्रीची कवाडं हिवाळ्यासाठी बंद करण्याचे विधी आजपासून सुरू झाले. भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करतील. ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. डॉक्टर होमीबाबा यांच्यासह भारतीय अंतराळ कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. देशातल्या इन्सॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. फरार व्यापारी मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या अपील न्यायालयानं आज फेटाळली. 13,000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरण तो मुख्य आरोपी आहे. मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागांसाठी हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.